Priya Bandhu, Ani Bhaginino, Namo Buddhaya, Jai Bhim.
Jai Bhim.
So I'm very pleased indeed to be speaking here at the Manuski Institute. I'm sorry, I can't stand up, but we're live to 500,000 people. I'll prefer to stand up because more energy and I can see everybody. But anyway, yes, I'm very pleased indeed to be speaking to you here. I very much appreciate the work that is done here. And I identify myself very strongly with the aims and objectives that you have here. They're my aims and objectives too. And I'm very pleased to address this topic of Buddhism and social change. In a way, there couldn't be a more important topic. Because, brothers and sisters, we need society to change. Well, of course, we need it especially in India. We know that India is founded on the principles of liberty, equality, fraternity, and justice. But we know that liberty, equality, fraternity, and justice are not for everybody in India. We know there's a long way to go to achieve real liberty, equality, and fraternity. So we need social change. But what has Buddhism got to do with social change? Well, I think that Dr. Babasaheb Ambedkar, as always, put it very, very clearly. Just a few days after his conversion to Buddhism in 1956, just a few days before his death, he made a very important speech. He spoke in Nepal to the World Fellowship of Buddhists. And he spoke on the theme of the Buddha and Karl Marx. And he made a statement there that I think should be written over the gateway of every institution, Buddhist institution in India.
आणि त्यांनी तिथे जे विधान केलेले आहे ते ज्या कोणत्या आपल्या बौद्ध संस्था असतील त्याच्या प्रत्येकाच्या प्रवेशद्वारावर हे विधान लिहिलं जावं.
He said that the greatest thing the Buddha has taught the world is that the world can only be reformed by the reform of the mind of man, of humanity.
आणि त्यांनी तिथे म्हटलेलं होतं की बुद्धाने फारच महत्त्वाची गोष्ट संपूर्ण जगाला दिलेली आहे आणि ती म्हणजे जग केवळ खऱ्या अर्थाने माणसाचं मन बदलण्यानेच जग बदलू शकतं.
Social change takes place on the basis of a reform of the mind.
सामाजिक जे परिवर्तन आहे ते तेव्हाच निर्माण होतं जेव्हा मनाचं परिवर्तन होतं.
बाबासाहेब saw this so clearly. Of course, initially his big aim was to get rid of caste in India. This foolish social system. This foolish social system that leads to such waste of human energy.
Leads
to such suffering. Babasaheb wanted to get rid of that. And as always, he looked deeply at what the phenomenon was.
आणि त्याचबरोबर ते हे पाहण्याचा प्रयत्न करायचे की याचं नेमकं लक्षण काय आहे, कशा स्वरूपाची ही बाब आहे.
He was a good doctor.
एक प्रकारे ते चांगले डॉक्टर होते.
If you want to know the disease, you have to know the if you want to know the how to get rid of the symptoms, you have to know the disease.
जर तुम्हाला रोगाचं निदान खऱ्या अर्थात निदानाच्या वर उठायचं असेल तर निश्चितच रोग काय आहे हे तुम्हाला पाहावं लागतं.
यु नीड टू नो वेअर द सीट ऑफ द डिझीज इज.
विशेषतः रोगाचं मूळ कुठे आहे ते तुम्हाला पाहावं लागतं.
सो वेल ही एक्झामिन्ड कास्ट व्हेरी क्लोजली.
आणि म्हणूनच जातीला अगदी जवळून त्यांनी विश्लेषित केलेलं आहे.
अँड ही सेड दॅट कास्ट is just a notion, just a state of mind.
tanni he pahile ki jat ka ahe tar keval ek manachi avastha ahe.
it's nothing more.
tacha peksha vegli kahi nahi.
he said it's not a brick wall between people.
tanni he sangitle ki hi don lokanmadli hi kahi bhint nahi hai.
it's not a line of barbed wire.
line
of
barbed
wire.
barbed kumpan. tar he kahi kumpan nahi hai.
it's just a state of mind that people have, an idea they have.
तर केवळ ही लोकांची कल्पना आहे, लोकांची मानसिक स्थिती आहे.
And Babasaheb said that what mind has created, mind can undo.
आणि बाबासाहेबांनी सांगितलं की जे मन निर्माण करू शकतं ते मन नाहीसे सुद्धा करू शकतं.
So it's the mind that we have to address.
आणि म्हणून मनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.
And well, you know the long journey that he went on, which arrived at his conversion on the 14th of October 1956.
आणि या संदर्भातला त्यांचा जो प्रवास सुरू झालेला होता तो प्रवास 1956 ला 14 ऑक्टोबर 1956 ला येऊन संपलेला आहे.
And the whole purpose of his conversion was the reform of the mind of India.
आणि त्यांच्या धर्मांतराचा सगळा उद्देश जर काय होता तर भारतीय लोकांचं मन परिवर्तित करणं.
Actually I think Babasaheb's aim was even bigger than that.
मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेबांचा उद्देश याही पेक्षा मोठा होता.
He wanted the reform of the mind of the world.
त्यांना जगाचं मन खऱ्या अर्थाने परिवर्तित करायचं होतं.
He wanted to see a new world.
त्यांना नवीन जग बघायचं होतं.
That's why he converted to Buddhism.
आणि त्यासाठी त्यांनी धर्मांतर केलं.
Because it's the Buddha Dharma that addresses the mind most deeply, most clearly, most cogently.
कारण फारच परिणामकारकरित्या फारच स्पष्टपणे आणि फार सखोलतेने बौद्ध धर्मच मनाकडे लक्ष देतो.
The Buddha Dharma tells us how to reform the mind.
बौद्ध धर्म सांगतो की आपण मनाचं परिवर्तन कसं करू शकतो.
All our work in the end, whether it's social work, whether it's teaching meditation, whatever it is, in the end it has to bring about a change in attitudes and in mentality.
तर आपलं कुठलंही काम असो, मग सामाजिक परिवर्तनाचं काम असो, ध्यान शिकवण्याचं काम असो, त्याचं मुख्य कामाचा कामच हे आहे की त्याने माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीमध्ये परिवर्तन आणलं पाहिजे.
इफ देयर इज नो चेंज इन फंडामेंटल ॲटिट्यूड्स, द सेम थिंग कम्स बॅक.
जर मूलभूत प्रवृत्तीमध्ये जर परिवर्तन झालं नाही तर जुन्या गोष्टी तशाच पुढे येऊ शकतात.
वेल युअर इंडियन्स यू नो दिस.
तुम्ही भारतीय आहात, तुम्हाला सगळ्यांना माहिती
आहे. यू नो द लॉंग हिस्ट्री ऑफ कास्ट.
तुम्हाला जातीची फार दीर्घ इतिहास माहिती आहे.
आय कॉल कास्ट द शमिलियन ऑफ इंडिया.
शमिलियन,
दॅट एनिमल दॅट चेंजेस इट्स कलर, इट्स कॅमोफ्लेज.
तर सरड्यासारखी ही गोष्ट आहे, जात जणू काही सरड्यासारखी आहे जी सातत्याने रंग बदलत जाते.
यु नो इफ दॅट व्हॉट्स यू कॉल
सरडा,
सरडा व्हेन यू पुट इट ऑन समथिंग ग्रीन इट गोज ग्रीन.
जर ह्या सरड्याला तुम्ही कशा हिरव्यावर ठेवलं तर तो हिरवा बनतो.
व्हेन यू पुट इट ऑन समथिंग इट गोज ब्लू इट गोज ब्लू.
जर निळ्यावर ठेवलं तर तो निळा बनतो.
Caste is like that.
जात अशीच आहे.
Whatever the economic conditions, whatever the social conditions, it changes just to adapt.
तर मग आर्थिक परिस्थिती कशी असो, सामाजिक परिस्थिती असो, जात स्वतःला या पद्धतीने बदलते जेणेकरून ती तशा प्रकारचं रूप धारण करेल.
Nowadays we've got all these telly babas.
हल्ली आपल्याकडे हे टेलिवर वाचणारे बाबा उपलब्ध आहेत.
All these television gurus.
हे टेलिव्हिजनवरचे सगळे गुरु.
And in the end it's just the same old story in new packaging.
आता याच्यामध्ये काय पाहायला मिळतं तर ती जुनीच कहाणी आहे, केवळ नवीन त्याचं यस आवरण बनवलेलं आहे.
यु नो द पॅकेजिंग इज डिफरंट, यू ओपन इट अप, इट्स द सेम ओल्ड स्टोरी.
जरी आवरण दुसरं असलं आणि तुम्ही त्याला खोललं तर आतमध्ये ती सारखीच कहाणी आपल्याला पाहायला मिळते.
अंटिल देयर इज अ डीप चेंज इन मेंटॅलिटी that would just go on and on.
आणि जोपर्यंत मनामध्ये खऱ्या अर्थाने सकलात्मक परिवर्तन होत नाही तोपर्यंत ही गोष्ट चालूच राहील.
So Baba Saheb saw that the only way to do this is get deep into the mind of India.
आणि ही गोष्ट खरंच बाबासाहेबांनी पाहिली त्यांना असं वाटलं की हे गरजेचं आहे की लोकांच्या भारतीय लोकांच्या मनात सखोलतेने गेलं पाहिजे.
And he looked very deeply, very closely at world religion.
त्याने सगळ्या जागतिक धर्मांचा फार जवळून अभ्यास केला, जवळून त्यांना पाहिलं.
He was never a man to do anything easily, lightly.
ते असे व्यक्ती नव्हते की कुठलीही गोष्ट ते सहज घेतील.
Whatever he did very seriously.
जी कोणती गोष्ट ते करायचे ते फार गंभीरपणे करायचे.
He saw that the Buddha Dharma was the best way to change the mind of humanity.
त्यांनी पाहिलं की बौद्ध धर्म केवळ एकमेव धर्म आहे जो खऱ्या अर्थाने मानवी मन परिवर्तित करू शकतो.
And we see that happening all over the world.
आणि आपण ही गोष्ट संपूर्ण जगामध्ये घडताना पाहतो.
प्रियदाशी मेंशन्ड the work that our Dhamma Mitras are doing in Hungary.
Priyadarshini nuktat sangitle ki amche kai Dhamma Mitra Hungary madhe je kaam kartahet tyachyabaddal.
And Dhamma Mitra Bharat has been there.
Ani Dhamma Mitra Bharat tithe jaun alele ahe.
I go every year twice. I've been going for 6 or 7 years now.
तर जवळपास वर्षातून दोनदा आम्ही तिथे जात असतो आणि मागच्या 6 वर्षापासून मी जातो.
And of course our brothers and sisters there are gypsies.
अर्थात तिथले आपले बंधू आणि भगिनी हे जिप्सी आहेत.
They came originally from India.
अर्थात मूळचे ते भारतातून आलेले आहेत.
That if you look at an audience it looks just like you.
जर तुम्ही प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांना तिथे बघितलं तर तुमच्या सारखेच ते दिसतात.
Brown faces, black hair, brown eyes.
आता सावळा चेहरा, काळे केस आणि काळे डोळे.
Some of them speak a language that's quite influenced by Hindi, you could say.
आणि त्यांच्यापैकी काही लोक अशा प्रकारची भाषा बोलतात जिच्यावर हिंदीचा फार प्रभाव आहे.
But they've been in Europe for 1,000 years.
आता जवळपास 1,000 वर्षापासून ते युरोपात आहेत.
And I think we can only say they're Europe's Dalits.
असं पण म्हणू शकतो त्यांना आपण की ते युरोपाचे दलित आहेत.
It's very little known, but everybody is aware of Hitler and the Nazi extermination of the Jews.
पण आपल्याला हे माहिती आहे की जास्तीत जास्त लोकांना हे माहिती आहे की हिटलरने ज्या प्रकारे ज्यू लोकांचा छळ केला ती गोष्ट जास्त लोकांना माहिती आहे.
We know that he exterminated 6 million, 60 crore. Yeah.
Lakhs.
7 lakh लोकांना जवळपास त्याने डांबून मारलं.
Systematically exterminated them.
अगदी सूत्रबद्ध पद्धतीने जणू काही त्यांना मारलं.
But we don't nobody really knows that he exterminated nearly 500,000 gypsies.
आणि ही गोष्ट मात्र कुणाला माहित नाही की त्याच्यामध्ये जवळपास 5 लाख जिप्सी लोकांना त्याने मारलेलं होतं.
They're very much excluded, very much discriminated against.
फारच भेदाभेद केलेले होते आणि लोकांपासून त्यांना जणू काही दूर ठेवलेले असे ते लोक होते.
And because their skin color is different, it's easy to pick them.
आणि त्यांचा त्वचेचा रंग वेगळा असल्यामुळे त्यांना लक्षात घेणं सहज शक्य होतं.
Well, so some of I made contact with them and some came to India.
आणि त्यांच्यापैकी काही लोकांचा माझ्याबरोबर संपर्क आहे आणि त्यापैकी काही लोक भारतात सुद्धा आलेले आहेत.
The Karuna Trust paid for 2 of them to come to India.
त्यावेळेस 2 लोकांचा खर्च करुणा ट्रस्टने दिलेला होता भारतात येण्यासाठी.
They came on a big retreat that we led in Nagpur, 4,000 people.
4,000 लोकांसाठी जे नागपूरमध्ये मोठं शिबिर आपण घेतलेलं होतं त्या शिबिरासाठी ते आलेले होते.
They saw that if this is good for people here, it's good for us.
आणि त्यांनी हे पाहिलं की जर ही गोष्ट इथल्या लोकांसाठी चांगली आहे तर ती गोष्ट आमच्यासाठी सुद्धा चांगली आहे.
So they set up the Jai Bhim network.
आणि त्यामुळे त्यांनी जय भीम नेटवर्क ची सुरुवात केली.
They run the Dr. Ambedkar Gymnasium, which means high school, Vidyalaya.
आणि त्यांनी डॉक्टर आंबेडकर विद्यालय सुरू केलं.
And they're teaching 1,000 gypsy youngsters in 6 different campuses.
आणि 6 वेगवेगळ्या कॅम्प मध्ये जवळपास 1,000 1,000 तरुण मुलांना ते जिप्सी मुलांना ते शिकवतात त्याच्यामध्ये.
And I've something very important to tell you if you don't know.
माझ्याकडे अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी जर तुम्हाला ती माहिती नसेल तर.
When Sam and I were there last, the census was being taken.
मागच्या वेळेस सॅम आणि मी तिथे होतो आणि तिथे जनगणना झाली.
And I think I'm not sure of the numbers, but about 500 of them in the census declared themselves to be Buddhists.
तर आता नक्की आकडा मला माहित नाही परंतु जवळपास 500 लोकांनी स्वतःला त्या जनगणनेमध्ये बौद्ध म्हणून जाहीर केलं.
And you can see the change in their lives because of Dr. Ambedkar's understanding of the Buddha Dhamma, their lives are changing.
आणि तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन बघू शकता बाबासाहेबांमुळे त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन येत आहे
when I was there last time I had a meeting with some gypsy ladies
मागच्या वेळेस तिथे मी होतो आणि काही म्हाताऱ्या जिप्सी महिलांबरोबर मी भेटलो
and I was telling them about the work that we do here in India
त्यावेळेस मी त्यांना भारतामध्ये जे आम्ही काम करतो आहोत त्याच्याबद्दल त्यांना सांगत होतो
and especially what happens to women in the slums who begin to practice the dhamma
आणि त्याचबरोबर इथल्या झोपडपट्टीमध्ये ज्या महिला धम्मद जीवन जगण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्यांनी त्यांच्याबद्दल काय घडलं हे विशेषतः मी सांगत होतो
one very small lady She looked as if she was about 80, but she was probably only 40, spoke up.
तर एक फार छोटी अशी महिला होती जी दिसायला तर 40 सारखी होती ती वयाने 40 होती पण दिसायला 80 सारखी दिसत होती
She had no teeth.
तिला दात नव्हते
She was working, laboring in the fields, for nothing.
शेतामध्ये ती अगदी काहीच न घेता काम करणारी मजुरी करणारी महिला होती
So she said, well, if these women in India can benefit from it, we can benefit from it too
ani tavesh ti manale ki jar bhartiya mahilanna ya pasun madat hot asel tar nishchitach amhala sudha ya goshti pasun madat hoil
so she became a buddhist
ani ti swata bauddha zali
she's beginning to understand the buddha dhamma
tila bauddha dharma samjhayla suruvat zala
she's beginning to change her mind
ani tyachbarobar tine swatacha man parivartan karayla suruvat keli
so if we want social change we've got to change people's minds
jar kharach aplyala samajik parivartan karaycha asel tar aplyala lokancha man badlavla lagel
everybody's minds
pratyekacha man badlavla lagel
we can't just aim at the poor and oppressed
केवळ आपण जे दबलेले आहेत पीडित आहेत त्यांचंच मन बदलून चालणार नाही
एव्हरीबॉडी सफर्स फ्रॉम अन अनजस्ट सोसायटी
प्रत्येक जण अन्यायी अशी जी समाज व्यवस्था आहे त्याने त्याचा त्यांना त्रास होतो
सम सफर ग्रेट डील मोर देन अदर्स ऑफ कोर्स
निश्चितच काही लोकांना इतरांपेक्षा त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो
बट एव्हरीबॉडी सफर्स इन इनसिक्युरिटी अँड फिअर
तर असुरक्षिततेमुळे आणि भीतीमुळे प्रत्येक जणाला त्या गोष्टीची त्रास होत असतो
एव्हरीबॉडी सफर्स बिकॉज दे नो that the situation is bubbling under the surface
ani pratyek janala tyacha pasun dukhach hota karan tyanna mahit ahe ki kute tari khali ji paristhiti ahe ti agdi petleli paristhiti ahe
so buddhism and social change means reform of the mind of society
ani mhanun bauddha dharma ani samajik parivartan mhanje samajacha man parivartit karna
but this question of reform of change of transformation is a very deep one
परंतु हा परिवर्तनाचा बदलाचा जो प्रश्न आहे तो फार सखोल असा
in a way you could say that the whole of buddhism is summed up in the word change
तुम्ही असं पण म्हणू शकता की संपूर्ण बौद्ध धर्म केवळ एका शब्दामध्ये सामावलेला आहे आणि तो शब्द आहे परिवर्तन
it's summed up in the word transformation
एका शब्दामध्ये सामावलेला आहे आणि तो शब्द आहे परिवर्तन
oh same word parivartan
बदल परिवर्तन
okay that's what Buddhism is about.
आणि बौद्ध धर्म यासाठी आहे.
First of all, Buddhism recognizes the way everything is.
पहिल्यांदा बौद्ध धर्म काय करतो तर गोष्टी जशा आहेत त्याला पहिल्यांदा पाहतो त्याला ओळखतो.
Everything changes.
प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे.
Nothing stands still.
कुठलीही गोष्ट स्थिर नाही.
There's no phenomenon that we can see, we can understand, we can know that stays still
अशी कुठलीही घटना नाही की जिला आपण पाहू शकतो जिला आपण समजू शकतो जी स्थिर राहू शकेल अशी कुठलीही घटना नाही
this talk started
हे प्रवचन सुरू झालेला आहे
it will finish
आणि हे संपणार आहे
everything is like that
आणि प्रत्येक गोष्ट यासारखीच आहे
everything comes into existence passes away
प्रत्येक गोष्ट अस्तित्वात येते आणि त्यानंतर नष्ट पावते
this is the basic teaching of buddhism anicca
आणि ही बौद्ध धर्माची मूलभूत अशी शिकवण आहे जिला अनित्यता म्हणतो आपण
everything comes into existence on the basis of conditions when those conditions end it passes
प्रत्येक गोष्ट संस्कारित्यतून निर्माण होते परिस्थितीतून निर्माण होत असते आणि जेव्हा ती परिस्थिती नाहीशी होते तेव्हा ती गोष्ट सुद्धा नष्ट पावते
and of course this is a great cause of hope for us
आणि याच्यातूनच खऱ्या अर्थाने फार मोठी आशा निर्माण होते मोठ्या आशेचं हे कारण आहे
well, बाबासाहेब said that if everything changes everything can change for the better.
आणि बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जर प्रत्येक गोष्ट बदलत असेल तर निश्चितच प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठी बदलू शकते.
That's the wonder of change.
आणि म्हणूनच बदलाची ही फार अद्भुत अशी बाब आहे.
Change gives opportunity.
परिवर्तन जणू काही तुम्हाला एक संधी देत.
The old system tries to fix everything.
जुनी परंपरा काय होती, पद्धत काय होती, तर प्रत्येक गोष्टीला पक्की करण्याचा ती प्रयत्न करत होती.
That's your cost.
ते असं म्हणत होते की ही तुझी जात आहे.
That's your cost.
ती तुमची जात आहे.
That's your cost.
ही तुमची जात आहे.
And that's where you stay.
आणि तुम्ही तिथेच राहिलं पाहिजे.
No change.
काहीच बदल नाही.
And because of that cost, you do what you have to do.
आणि केवळ त्या जातीमुळे तुम्हाला जे करायचंय ते करावं लागत होतं.
So this is a conception of the universe is fixed.
जणू काही ह्या विश्वाची ही अशी जी संकल्पना होती ती अगदी पक्की अशी संकल्पना होती.
But Buddhism says no, everything is in motion, everything is in change, transformation.
बौद्ध धर्म सांगतो की प्रत्येक गोष्ट इथली गतिशील आहे, प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, परिवर्तित होणारी आहे.
I like to point out that we think we're standing on the firm soil.
मला ही पण गोष्ट वस्तुस्थिती तुम्हाला सांगायची वाटते की आपल्याला असं वाटतं की अगदी आपण पक्क्या अशा मातीवर जमिनीवर उभे आहोत.
But at the moment, very, very slowly, we're moving north.
अगदी हळूवारपणे आपण उत्तरेकडे झुकतो आहोत, जातो आहोत, वळतो आहोत.
The tectonic plate that India forms is moving up into the Himalayas.
तर भारताची जी काही आता टेक्टॉनिकला काय म्हणते,
टेक्टॉनिक,
ओके, भारताची जी जमीन आहे ती हळूहळू उत्तरेकडे झुकत आहे.
इवन दिस अर्थ
भूतल, भूतल जे आहे ते हळूहळू उत्तरेकडे झुकत आहे.
इवन दिस सॉइल ऑफ इंडिया इज मूव्हिंग.
अर्थात भारताची ही जी माती आहे ती सुद्धा, जमीन जी आहे ती झुकत आहे.
इवन हिमालयस इज गोइंग अप.
आणि हिमालय सुद्धा अगदी वरवर जात आहे.
सो एव्हरीथिंग इज चेंजिंग.
प्रत्येक गोष्ट बदलत आहे.
वी आर चेंजिंग.
आपण बदलत
आहोत. मेनी इयर्स अगो I had a full head of hair.
अनेक वर्षांपूर्वी माझं डोकं खूप केसांनी भरलेलं होतं.
I don't know where it's gone, but change has overtaken my hair.
तर आता केस कुठे गेली मला माहित नाही, परंतु निश्चितच परिवर्तनाने माझी केस घेतलेली आहेत.
Don't laugh, Vimalamitra. This could happen to you.
तर विवेक मित्र हसू नका, तुमच्याशी पण होऊ शकते.
Damodaya, you know what I mean, huh?
Damodayanna kalte ki mi kay mhantoy te.
Right now we're changing.
Atta ya kshani apan badlat aho.
But of course those changes, whether we've got hair or no hair, that's fairly trivial.
Arthat आपल्याला केस आहेत किंवा नाही आहेत या ज्या अशा प्रकारचे जे बदल आहेत ते स्वाभाविक आहेत.
The most important changes are much deeper.
परंतु जो महत्वपूर्ण बदल आहे तो याच्याही पेक्षा सखोल आहे.
Yes, so the change is in the mind.
आणि तो जो बदल आहे तो मनाचा बदल आहे.
So again, the mind itself consists of processes that are constantly changing.
आणि मन सुद्धा अशा प्रकारच्या प्रक्रियेने बनलेलं आहे ज्या प्रक्रिया सातत्याने बदलत असतात.
Everything in our minds is subject to change.
आपल्या मनामधली प्रत्येक गोष्ट जी आहे ती बदलाचा विषय आहे.
It's quite strange sometimes you think back how you saw the world when you were very young.
ही गोष्ट खरं तर मागे जाऊन आपण बघू शकतो की जेव्हा आपण तरुण होतो तेव्हा आपण कसं जगाला बघत होतो.
इट्स व्हेरी डिफिकल्ट टू पुट युअरसेल्फ इन दॅट पोझिशन नाउ.
अर्थात आता तुम्हाला त्या स्वतःला त्या परिस्थितीत ठेवणं फार कठीण आहे.
बट समटाइम्स आय कॅन सॉर्ट ऑफ थिंक मायसेल्फ बॅक टू अबाउट 6 इयर्स ओल्ड.
तर मी कधी कधी स्वतःला बघतो की मी 6 वर्ष वयाचा आहे.
Sometimes even now I behave as if I was 6, but that's a different matter.
आता कधी कधी आता पण मी 6 वर्ष वयाचा असल्यासारखं वागतो, पण ती वेगळी गोष्ट आहे.
But you think back to what the world was like when you were 6.
आणि तुम्ही असा विचार करण्याचा प्रयत्न करता की जेव्हा तुम्ही 6 वर्षाचे होता तेव्हा तुमच्यासाठी जग कसं होतं.
Things seemed very, very important to you then that have no importance to you now.
तर त्यावेळी ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या होत्या त्या गोष्टी आता अजिबात महत्वाच्या नाही आहेत तुमच्यासाठी.
You know, really the world circled around, you know, mummy and daddy.
त्यावेळेचं जग केवळ आई वडिलांभोवती फिरणारं जग होतं.
It circled around toys.
त्यावेळेस खेळण्याभोवती फिरणारं ते जग होतं.
It circled around your little friends.
त्यावेळेचे छोटे छोटे जे बालमित्र होते त्यांच्या बरोबर त्यांच्या भोवती फिरणारं ते जग होतं.
Around sweets.
गोड जे आहे त्याच्या भोवती फिरणारं ते जग होतं.
The world even looked different.
आणि त्यावेळेस जग आपल्याला अगदी वेगळं दिसायचं.
But it looks so different now.
परंतु आता ते जग फार वेगळं दिसतं.
Very different things are important to us.
आता कितीतरी वेगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण झालेल्या आहेत.
We have very different concerns. Our minds work in very different ways.
आता आपल्या फार वेगळ्या अशा चिंता आहेत आणि आज आपलं मन जे आहे ते फार वेगळ्या पद्धतीने कार्य करतं.
Sometimes it seems to me that boy, whatever it was, 60 years ago, wasn't really me.
कधी कधी मी विचार करतो की 60 वर्षापूर्वी जो मुलगा होता तो खरंच मी नव्हतो, मी आहे असं नाही.
Of course, there's a connection with me, but it seems so different.
अर्थात त्या मुलाचा माझ्याशी संबंध आहे, परंतु आता ते फार वेगळं वाटतं.
So yes, the deeper changes that Baba Sahib was talking about are the changes in the mind.
आणि म्हणून ज्या सखोल बदलाविषयी बाबासाहेब बोलता आहेत तो बदल मनाचा परिवर्तन आहे, मनाचं परिवर्तन आहे, मनाचा बदल आहे.
सो वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट द मेकॅनिझम of that transformation is, what the mechanism of that change is.
आणि म्हणूनच हे जे परिवर्तन आहे त्याची यंत्रणा कशी आहे, कशा स्वरूपात ते काम करतं, मन कसं परिवर्तित होतं हे पाहणं फार आवश्यक आहे.
I think this is something very, very important for us to know and understand.
ही गोष्ट अशी आहे की जी खरंच आपल्याला समजली पाहिजे आणि आपण त्याला ओळखू शकलो पाहिजे, एवढी ती महत्वाची आहे.
I always feel people should be taught this in school.
मला नेहमीच असं वाटतं की ही गोष्ट मुलांना, लोकांना अगदी शाळेमध्ये शिकवली पाहिजे.
They're taught everything but the most important thing.
शाळेमध्ये बाकीचं सगळं शिकवलं जातं परंतु ह्या महत्वपूर्ण गोष्टीला सोडून.
They're not taught how to change their minds for the better.
त्यांना हे शिकवण्यात येत नाही की चांगलं घडण्यासाठी मनाला कसं प्रशिक्षित करायचं.
So what is it that changes our minds for the better?
आणि मग ती कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपलं मन चांगल्यासाठी आपण बदलू शकतो, परिवर्तित करू शकतो.
How do our minds change for the better?
मग आपलं मन चांगल्या गोष्टीसाठी परिवर्तित कसं होतं?
Well, you could say there are two broad answers that are commonly given.
तुम्ही असं म्हणू शकता की सर्वसाधारणपणे दोन वेगळ्या प्रकारची उत्तरं यासाठी दिली जातात.
Many people today, and particularly in the West, would say it's just chance.
अनेक लोक याच्यामध्ये आणि विशेषतः पश्चिममध्ये अशा प्रकारे म्हणतात की ही केवळ एक संधीची गोष्ट आहे.
Well, Marx would say it was economic circumstances, class circumstances.
मार्क्स कदाचित असं म्हणेल की हे आर्थिक जी परिस्थिती आहे किंवा वर्गवारीची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे घडतं.
In a way, nothing to do with you.
एका अर्थाने त्याच्यामध्ये तुमच्याशी ती काही जणू काही संबंधित गोष्ट नाही असा त्याचा अर्थ होतो.
It's a dialectical materialism. In other words, change took place because of a change in economic means of production.
तर ज्या पद्धतीची आर्थिक उलाढाल घडत असते अगदी तशा प्रकारच्या गोष्टीमुळे परिवर्तन घडतं अशा प्रकारचे ते तत्वज्ञान आहे.
So some people would argue it's all just determined by chance, by material circumstances.
काही लोक असं म्हणू शकतात की ह्या गोष्टी केवळ एक संधी म्हणून निर्माण होत असतात किंवा भौतिक ज्या काही परिवर्तन घडत आहे त्याच्यामुळे ते निर्माण होतं.
And if you can, you can manipulate those a bit.
जर तुम्हाला शक्य असेल तर थोडस याला तुम्ही भ्रष्ट करू शकता, थोडस विकृत करू शकता.
But in the end, well, you're just subject to those forces.
परंतु निश्चितच काय होतं की हे जे काही शक्ती आहे ती तुमच्यावर काम करते.
That would be the materialist answer.
तर हे एक प्रकारचं भौतिक उत्तर झालं.
Some would say, of course, it's all in the hands of somebody upstairs.
तर काही लोक असं म्हणू शकतात की हे परिवर्तन कुणाच्या हातात आहे तर कोणीतरी वर बसलेला आहे त्याच्या हातात आहे.
And what you need to do is form the right relationship with somebody upstairs.
आणि तुम्हाला केवळ एवढंच करण्याची गरज आहे की तो कोणीतरी वर बसलेला आहे त्याच्याबरोबर योग्य प्रकारचा संबंध निर्माण करायचा.
Well, you're Indians, you know how you form the right relationship with somebody upstairs.
अर्थात तुम्ही भारतीय असल्यामुळे तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की वर बसलेल्या बरोबर कसं चांगलं तुमचा संबंध निर्माण करायचा.
चाय पाणी.
त्याला केवळ चाय पाणी द्यायचं.
Basically, that sort of approach is cosmic corruption.
तर अशा प्रकारचं एक जो दृष्टिकोन आहे तो एक प्रकारचा वैश्विक भ्रष्टाचाराचा हा दृष्टिकोन आहे.
I actually think that the reason why corruption is so deep in Indian society is because people believe that all comes from above.
आणि मला तर अगदी खात्रीनं असं वाटतं की भारतामध्ये सगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराचं मुख्य स्रोत जर काय असेल तर लोकांना असं वाटतं की प्रत्येक गोष्ट जी आहे ती वरून येते.
I remember in Bihar meeting some people in a very, very poor village by the side of the road.
तर मला आठवतंय बिहार मध्ये अशा लोकांना मी भेटलो की जे खरंच खूप गरीब आहेत आणि रोडच्या बाजूला राहतात.
Some friends of mine had set up a village for homeless people.
माझ्या काही मित्रांनी असं एक गाव निर्माण केलेलं आहे ज्यांना घर नाही त्या लोकांसाठी एक गाव तिथे निर्माण केलेलं आहे.
And so I was talking to these people.
आणि मी त्या लोकांबरोबर बोलत होतो.
And I was asking them about their economic situation.
आणि मी त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल विचारत होतो.
And they were earning 50 rupees a day on day labor.
आणि दररोज जर रोजंदारीवर काम केलं तर त्यांना 50 रुपये केवळ मिळायचे.
And they were getting work just for a few weeks of the year.
आणि वर्षातले काहीच आठवडे त्यांना हे काम मिळतं.
So foolishly I said, what do you do? What are you going to do?
आणि अगदी अज्ञानाने मी त्यांना विचारलं की मग तुम्ही काय करणार आहात.
I got the universal answer.
आणि मग त्याचं मला एक वैश्विक उत्तर मिळालं.
मी काय करू शकतो.
What can I do?
God will provide.
तर हे सगळं देव देईल मला.
God will provide.
प्रत्येक गोष्ट देव देईल.
Well, he's taken a very long time to provide.
अर्थात देवाला हे आपल्याला सगळ्याला देण्यासाठी खूप वेळ लागतोय.
People have been waiting for centuries, for thousands of years, and still God hasn't provided.
शतकोनशतके लोक त्याची वाट बघतायत, हजारो वर्षापासून वाट बघतायत, परंतु अजूनही त्याने ते पुरवलेलं नाही.
You can pile coconuts as high as Mount Everest. You still can't guarantee that God will provide.
Yes, आणि नारळाचं तुम्ही अगदी खस माउंट एव्हरेस्ट पर्वता एवढा एव्हरेस्ट पर्वता एवढा मोठा लावू शकता तरी देखील जे तुम्हाला पाहिजे ते देव तुम्हाला पुरवू शकत नाही.
You just don't know whether he will accept your chai pani, will he take your chai pani, but will he give what he promised.
Yes, अर्थात हे तुम्हाला माहित नाही की तो तुमचा चाय पाणी स्वीकारेल की नाही. हा तो कदाचित तुमचा चहा पाणी स्वीकारेल, परंतु तुम्हाला जे पाहिजे ते देईलच की नाही याची शाश्वती नाही.
So both these views say that it's outside our control.
आणि हे दोन्ही दृष्टिकोन जणू काही हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की सामाजिक हे परिवर्तन जे आहे ते आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे.
One view says it's just to do with material circumstances.
एक दृष्टिकोन असा सांगतो की हे जे काही भौतिक परिस्थिती आहे त्याच्याशी ती बाब संबंधित आहे.
We can make small changes, but big changes we can't make.
ते असे म्हणते की छोटे छोटे परिवर्तन आपण करू शकतो, परंतु मोठे परिवर्तन करू शकत नाही.
The other says it's up to divine forces.
दुसरा असं म्हणतो की ही सगळी जी दैवी शक्ती आहे त्याच्यावरती गोष्ट अवलंबून आहे.
And well, you cannot guarantee that they will keep their bargain.
आणि आपल्याला याची खात्री नाही की ही जी तडजोड आहे ते खरंच ते करत राहतील का.
If they want to, they can consume all your coconuts and ignore you.
आणि जर शक्य असेल तर ते सगळे तुमचे नारळ पचवतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील.
They can smell all your agabachi. Just go off.
तुमच्या अगरबत्तीचा सुगंध घेतील ते आणि ते निघून जातील.
You cannot bind them.
तुम्ही त्यांना बांधून घेऊ शकत नाही.
All you can pray is, oh God, please help me.
तुम्ही केवळ एवढंच करू शकता की हे देवा मला मदत कर.
And you'll be waiting a very long time.
आणि असं करत तुम्ही खूप काळ वाट बघत राहू शकता.
I know about this because I was brought up as a Christian.
अर्थात मला ही गोष्ट यासाठी माहित आहे कारण मी एक ख्रिश्चन म्हणून वाढलो.
And I kept making the phone call.
आणि मी देवाला अजून काही फोन करत राहायचो.
But the answer came network not
तर मी फोन करत राहायचो आणि उत्तर यायचं की नेटवर्क बिझी आहे म्हणून.
नॉट इव्हन नेटवर्क बिझी, नेटवर्क इज डाऊन.
नुसतं बिझीच नाही तर नेटवर्कच नाही.
Anyway, yes, these are the two broad views.
हे विस्तृत किंवा मोठ्या स्वरूपात असे हे दोन दृष्टिकोन आहे.
But what the Buddha says is, yes, there's a lot we cannot control.
अर्थात निश्चित बुद्ध असं म्हणतात की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण नियंत्रण करू शकत नाही.
We can't control our birth, for instance.
जसं आपण आपल्या जन्माचं नियंत्रण करू शकत नाही.
But well, as Baba Sahib said, we can control how we die.
जसं बाबासाहेबांनी सांगितलं की मात्र मरण आपण आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो.
I was born a Hindu. That was not in my power.
जसं बाबासाहेब म्हणाले की हिंदू म्हणून जन्माला येणं माझ्या हातात नव्हतं.
But I will not die a Hindu.
परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही.
That is in his power.
कारण ते त्यांच्या हातामध्ये आहे, त्यांच्या शक्तीच्या आतमध्ये आहे.
So there are things that are not in our power and the things that are in our power.
तर अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या नियंत्रणात नसतात आणि तर काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या हातामध्ये आपल्या नियंत्रणात असतात.
And the things that are in our power, those things that will transform our minds.
तर अशा गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये आहेत की ज्या गोष्टी आपल्या मनाचं परिवर्तन करू शकतात.
So the Buddha spoke of these forces as the forces of karma.
आणि बुद्धाने ह्या शक्तीचा कर्म म्हणून त्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Karma is not widely understood.
अर्थात कर्म लोकांना खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात कळत नाही.
Of course, we know it particularly in the context of rebirth.
अर्थात केवळ जेव्हा पुनर्जन्माची गोष्ट करतो आपण त्या संदर्भातच आपल्याला कर्म माहित असतं.
But actually, karma is much nearer to us.
अर्थात कर्म हे आपल्या फार जवळचं आहे.
It's working now.
आता सुद्धा ते कार्य करतं आहे.
Right this minute, you are creating karma.
अगदी या क्षणाला तुम्ही कर्म निर्माण करत आहात.
The mental states that you have now are forming your experience in the future.
आता जी मानसिक अवस्था तुमची आहे ती तुमचा भविष्यातील अनुभव जो आहे तो निर्माण करते आहे.
We're rebuilding, you could say, our own consciousness.
तुम्ही असं पण म्हणू शकता की आपली जी चेतना आहे तिला तुम्ही सातत्याने निर्माण करत असता.
You look at the tremendous change that took place in 1956.
तुम्ही बघू शकता की 1956 ला फार मोठं परिवर्तन निर्माण झालं.
People went to Nagpur in 1956, they went as Mahars.
1956 ला लोक नागपूरला गेले आणि ते जाताना महार होते.
And other Dalit communities. Yeah.
आणि त्याचबरोबर इतर दलित समाज होता.
They went thinking of themselves as unable to change anything.
त्यावेळी जाताना जणू काही ते अशा प्रकारे स्वतःबद्दल विचार करत होते की ते काहीच बदलू शकत नाही.
They went home, they threw away the gods.
जेव्हा ते घरी परत गेले तेव्हा त्यांनी देवाला फेकून दिलेलं होतं.
They stood up, they took control of their own lives.
एक प्रकारे ते उभे राहिले आणि स्वतःच्या जीवनाचं नियंत्रण त्यांनी मिळवलं.
They said that the future is mine to create.
जणू काही त्यांनी हे म्हटलं की जणू काही भविष्य माझ्याकडे आहे.
But a huge change took place.
आणि त्यानंतर मोठं परिवर्तन घडलं.
Well, many of you are the product of that change.
आणि त्या परिवर्तनाचं तुम्ही एक प्रकारचं उत्पादन आहात.
Your parents, your grandparents gave up everything to give education and to build a moral integrity.
आणि तुमच्या आजा आजोबांनी काय केलं प्रत्येक गोष्ट जणू काही देऊन टाकली जेणेकरून तुम्ही शिक्षण घेऊ शकाल आणि जी नैतिक एकरूपता आहे ती निर्माण करू शकाल.
Those old generations of people are amazing.
त्यावेळेचे जे लोक होते त्या पिढीतले जे लोक होते ते खरोखरच अद्भुत होते.
Often with nothing, no education, nothing.
त्यांच्याकडे बऱ्याचदा शिक्षण नसायचं कुठलीच गोष्ट त्यांच्याकडे नसायची.
But they had the most important thing, moral integrity.
त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती होती ती म्हणजे नैतिक एकरूपता त्यांच्याकडे होती.
They took control of their own lives.
त्यांनी त्यांच्या जीवनाचं नियंत्रण मिळवलं स्वतःच्या त्यांचं जीवन स्वतःच्या हातात.
They stood up for moral values.
विशेषतः ते जे नैतिक मूल्य आहेत त्याच्यासाठी ते उभे राहिले.
They stood up for social solidarity.
आणि त्याचबरोबर सामाजिक जी मजबूती आहे तिच्यासाठी जणू काही ते उभे राहिले.
The consequence is that the sons and daughters and grandchildren and great grandchildren are now in the middle classes, many of them.
आणि त्याचा परिणाम असा आहे की त्यांची मुलं त्यांची नातवंड परतुंड जणू काही आता मध्यमवर्गीय झालेली आहे.
I saw an article the other day in India Today on Dalit Crorepati.
मी इंडिया टुडे मध्ये एक आर्टिकल वाचलं ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की दलित करोडपती.
I felt like cheering when I saw it.
आणि जेव्हा मला ते मी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की मी आता एक प्रकारचं त्याचा हे केलं पाहिजे, आनंद उत्सव साजरा केला
पाहिजे.
आणि त्याच्यापैकी बहुतेक लोक जे आहेत ते बौद्ध आहेत.
All of them are inspired by Babasaheb.
आणि बहुतेक त्यांच्यापैकी अनेक लोक बाबासाहेबांनी प्रेरित झालेले आहेत.
So even in that very straightforward way, people stood up for themselves.
अगदी सरळ सरळ अर्थाने जरी बघितलं तरी लोक स्वतःसाठी जणू काही त्यावेळेस उभे राहिले.
They realized that they could recreate themselves.
त्यांनी जणू काही हे जाणलं होतं की ते पुन्हा स्वतःची निर्मिती करू शकतात.
And they could recreate themselves in a better way.
आणि ते स्वतःची पुनर्निर्मिती अधिक चांगल्या तऱ्हेने करू शकतात.
They could recreate themselves as human beings.
ते स्वतःला एक मनुष्य म्हणून विकसित करू शकतात.
Honest, decent human beings.
प्रामाणिक आणि अतिशय चांगले मनुष्य म्हणून ते स्वतःला निर्माण करू शकतात.
Human beings with a real social conscience.
असे मनुष्य ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने एक सामाजिक जाणीव आहे अशा प्रकारचे व्यक्ती.
And whatever progress has been made came out of their change of mind.
आणि म्हणून त्यानंतर जे काही परिवर्तन आलेलं आहे ते परिवर्तन त्यांच्या स्वतःच्या मनाच्या परिवर्तनातून आलेलं आहे.
So they were working with the processes of karma.
एक प्रकारे ते स्वतः ह्या कर्माच्या प्रक्रियेसोबत काम करत होते.
Karma works by transforming the patterns in your mind.
तर कर्म जे आहे ते तुमच्या मनाची जी रचना असते त्या रचनेला परिवर्तित करून काम करतं.
You've seen it in your own experience.
तुम्ही स्वतः तुमच्या अनुभवातून ही गोष्ट पाहता.
If you lose your temper, as occasionally we do,
कधी कधी तुम्हाला राग येतो जसं आपण कधी आपल्याला राग येत असतो कधी कधी.
Nobody's saying no.
कोणी पण याला नाही म्हणत नाहीये.
I know I do sometimes.
कारण मला पण माहिती आहे की कधी कधी माझं पण तसं होतं.
You lose your temper and you know how you feel.
कधी कधी तुम्हाला राग येतो आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा असा राग येतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं.
You know how the world changes, huh?
जेव्हा असा राग येतो तेव्हा जग कसं बदलतं हे तुम्हाला माहिती आहे.
Things even look different.
त्यावेळेस जेव्हा राग आलेला असतो तेव्हा बाकी गोष्टी पण आपल्याला फार वेगळ्या दिसतात.
They look darker, they look narrower.
त्यावेळेस गोष्टी आपल्याला अंधकारासारख्या वाटतात आणि त्याचबरोबर अगदी संकुचित वाटतात.
And you can see it in some people's faces, a sort of dark cloud on their faces.
काही लोकांच्या चेहऱ्याकडे बघू शकता तुम्ही की जणू काही त्यांचा चेहरा कालवणलेला आहे.
It changes the whole way in which your experience emerges.
ज्या पद्धतीचा अनुभव तुमच्यासाठी निर्माण होत असतो तो अनुभव पूर्णतः बदललेला वाटतो तुम्हाला.
In the same way, if you do something generous, if you give something or you help somebody, it changes you.
अगदी हीच गोष्ट जेव्हा तुम्ही एखाद्याला काहीतरी देता दान देता तेव्हा ती गोष्ट तुमच्यासोबत घडत असते.
You feel different.
तुम्ही त्यावेळेस फार वेगळा अनुभव करता.
You've recreated yourself.
स्वतःला तुम्ही पुनर्निर्मित केलेलं असतं.
This is the effect of karma.
आणि हाच कर्माचा परिणाम आहे.
The more you try to develop what in Buddhism we call skillful mental states, the more your mind changes for the better.
आणि बौद्ध धर्मामध्ये ज्याला आम्ही आपण कुशल कर्म म्हणतो जेवढं तुम्ही ते विकसित कराल तेवढं तुमचं मन अधिक चांगल्यासाठी पुनर्निर्मित होईल.
When you act with loving kindness, with maitri,
जेव्हा तुम्ही मैत्रीने वागता.
When you act with generosity,
जेव्हा तुम्ही दान देता.
When you act with awareness,
जेव्हा तुम्ही जागृतीने कृती करता.
Your own mind changes.
तेव्हा तुमचं स्वतःचं मन परिवर्तित होतं.
You feel different, you see differently.
तुम्हाला स्वतःला फार वेगळं असं वाटतं आणि त्याचबरोबर तुम्ही वेगळ्या पद्धतीने पाहता.
Some of you will be familiar with this from meditation.
तुमच्यापैकी काही लोकांना याचा अनुभव ध्यान साधनेच्या माध्यमातून असेल.
You know, if you come here for meditation classes, you'll be taught, for instance, the Maitri Vikas.
जर तुम्ही इथे ध्यान साधनेच्या वर्गासाठी येत असाल तर तुम्हाला तुमच्यापैकी काही लोकांना मैत्री विकास शिकवला गेलेला असेल.
And during that practice, you're cultivating feelings of Maitri for others.
आणि त्या साधनेमध्ये तुम्ही काय करता तर इतरांबद्दल तुमच्या मनामध्ये मैत्रीचा विकास करता.
And when you do that, well, afterwards you feel good.
आणि जेव्हा अशा प्रकारे तुम्ही करता त्याच्यानंतर तुम्हाला खरंच चांगलं वाटायला लागतं.
And you feel more connected to other people.
आणि त्याचबरोबर इतरांबरोबर तुम्ही जुळल्यासारखं वाटायला लागतं.
You see the world differently.
तुम्ही जगाकडे वेगळ्या पद्धतीने पाहता.
Our minds are recreated all the time by our own actions.
आपलं मन प्रत्येक वेळी आपल्या कर्माने आपण पुनर्निर्मित करत असतो.
Working with the force of karma, we're transforming our minds.
कर्माच्या प्रक्रियेसोबत काम करत शक्तीसोबत काम करत आपण आपल्या मनाला परिवर्तित करत असतो.
And our minds become more and more subtle, more and more clear.
आपलं मन अधिक शांत सूक्ष्म बनतं आणि स्पष्ट बनतं.
We feel more and more connected to other people.
त्याचबरोबर आपण इतरांशी अगदी सहज जुळले जातो.
Hatred divides you from others.
खरं तर द्वेष काय करतो आपल्याला इतरांपासून तोडतो.
You see this in social conflict.
तुम्ही बघता जेव्हा सामाजिक काही संघर्ष घडतात तेव्हा ही गोष्ट तुमच्या लक्षात येते.
You look at the faces of people in a riot. You see those films of the Gujarat riots. You see people's faces.
तर जेव्हा दंगलीवर आधारित तुम्ही काही पिक्चर बघता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की लोकांचे चेहरे बघा ते फार वेगळे असतात विशेषतः गुजरातच्या दंगलींमधले.
To be honest, some of them look like devils.
अगदी प्रामाणिकपणे जर बोलायचं झालं तर काही लोक अगदी त्यातले राक्षसासारखे दिसतात.
They're just twisted with hatred.
जणू काही द्वेषाने ते अगदी कस्तरी झालेले आहेत.
Are they happy?
खरंच ते आनंदी आहेत का?
Are they experiencing a pleasant life?
खरंच ते आनंदी जीवन अनुभव करतायत का?
Of course not.
निश्चितच नाही.
इट डिवाइड्स अस फ्रॉम अदर पीपल, इट कोर्सन्स आवर ओन एक्सपीरियन्स, इट मेक्स अस सफर.
आणि एक प्रकारे ते आपल्याला लोकांपासून तोडतं आणि त्याचबरोबर आपल्याला दुःख भोगायला भाग पाडतं.
दे डोंट नो व्हॉट दे आर डूइंग.
लोकांना हे माहित नाही की ते काय करतात.
दे बिलीव्ह दे आर प्लीजिंग गॉड मेबी.
कदाचित त्यांना एवढंच वाटत असेल की ते कदाचित देवाला खुश करत आहेत.
इवन इफ इट्स ओनली द गॉड इन मंत्रालय.
कदाचित त्यावेळेस मंत्रालयातल्या देवाला ते खुश करत असतील.
इट्स अ व्हेरी बिग गॉड देअर इज नॉट.
तर मंत्रालयातला देव फार मोठा आहे.
नॉट अ मोठा मोदी, सॉरी. you can see that they don't really know what they're doing to themselves.
ते खरंच स्वतःशी काय करतायत हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं.
They have no feeling for what they're doing to others.
आणि त्याचबरोबर ते इतरांशी काय करतायत त्याच्याशी पण त्यांच्या काही भावना जुळलेल्या नाही.
But almost more shocking is they don't know what they're doing to themselves.
आणि सगळ्यात भयंकर अशी गोष्ट जर काय असेल, धक्का देणारी गोष्ट काय असेल, तर स्वतःशी काय करतायत तेच त्यांना माहित नाही.
How they must suffer.
त्यांना स्वतःला किती दुःख होत असेल त्याचं त्यांना ते माहित नाही.
I remember once, just occurred to me, I visited Finland.
तर एक गोष्ट माझ्या आता लक्षात आली, एकदा मी फिनलँडला भेट दिलेली होती.
It's a country in northern Europe.
तर उत्तरेकडील युरोपातला तो देश आहे.
And when I was there, I noticed there was something quite strange about older men.
तर तिथे मला तिथल्या म्हाताऱ्या लोकांबद्दल एक फार विचित्र गोष्ट लक्षात आली.
They seem to be strangely hard.
आणि ते जे लोक आहेत फार विचित्र पद्धतीने अगदी सख्त झालेले आहेत.
And I asked some of my Finnish friends how they accounted for this.
आणि मग काही माझ्या फिनिश मित्रांना विचारलं की हे असं काय घडलं, कसं घडलं.
Well, they said, it's because of the war, because of the Second World War.
आणि त्या माझ्या मित्रांनी सांगितलं की ही जी गोष्ट घडली ती दुसऱ्या महायुद्धामुळे घडली.
The Russians had invaded Finland.
तर रशियाने काय केलं होतं, फिनलँडवर आक्रमण केलेलं होतं.
फिनलँड इज अ टायनी कंट्री, रशिया इज अ वास्ट कंट्री.
फिनलँड फार छोटा देश आहे आणि रशिया फार मोठा देश आहे.
अँड दे सेड दॅट मोस्ट फिनिश मेन एट दॅट टाइम ओव्हर द एज ऑफ 60 हॅड किल्ड मेनी रशियन्स विथ देअर नाइव्स इन हँड टू हँड फाइटिंग.
आणि त्यावेळेस 60 वर्षाच्या ह्या म्हाताऱ्या लोकांनी अनेक रशियन लोकांना त्यावेळेस त्यांच्या हातातल्या चाकूने अगदी समोरासमोरची जी फाइट झाली, लढाई झाली, त्याच्यामध्ये मारलं होतं.
इट्स अंडरस्टँडेबल, दे वर डिफेंडिंग देअर कंट्री.
निश्चित ही गोष्ट समजण्यासारखी आहे, कारण ते त्यांच्या देशाचा बचाव करत होते.
नॉनदलेस यू कुड सी द इफेक्ट इन देअर ओन माइंड्स.
जरी असं करत ते असले तरी देखील त्यांच्या मनावर जो परिणाम झालेला आहे तो परिणाम तुम्ही पाहू शकता.
दिस इज द मोस्ट सिंपल फॅक्ट अबाउट आवरसेल्व्स.
तर ही अगदी साधी अशी वस्तुस्थिती आपल्या स्वतःच्या संदर्भात आहे.
But we don't realize it.
परंतु ह्या गोष्टीला आपण समजत नाही, समजून घेत नाही.
Our own actions are the basis for our own satisfaction or misery.
तर आपले कर्म आपल्या स्वतःच्या समाधानासाठी किंवा दुःखासाठी कारण असतात.
This is what should be taught at university.
तर खरं तर ही गोष्ट विश्वविद्यालयामध्ये शिकवली पाहिजे.
It's very interesting, quite recently there's been more serious academic investigation of what makes people happy.
तर एक प्रकारे नुकत अलीकडच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचा एक अभ्यास केला जातो आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून की लोकांना कोणती गोष्ट अधिक सुखी बनवते.
इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट नोबेल प्राइज विनर डॅनियल कानेमन.
तर एक व्यक्ती आहे ज्याला नोबेल पारितोषिक मिळालेला आहे, डॅनियल
कानेमन.
त्यांनी तो सर्वे केलेला आहे.
अँड ही हॅज डन अ लॉट ऑफ रिसर्च ऑन द रिलेशनशिप बिटवीन हॅपीनेस and economic situation and so on.
तर आर्थिक परिस्थिती आणि सुख याच्याविषयी खूप सारा संशोधन त्याने केलेला आहे.
And there's a lot of research being done at the London School of Economics where Babasaheb studied.
आणि विशेषतः लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जिथे बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे तिथे सुद्धा खूप सारा संशोधन याविषयी झालेला आहे.
And you could broadly say that what they show is that up to a certain point economic development does lead to greater happiness and satisfaction.
अर्थात हे अगदी ढोबळ अर्थाने तुम्ही म्हणू शकता की त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे आर्थिक परिवर्तन आहे निश्चितच एका विशिष्ट अवस्थेपर्यंत समाधान निर्माण करतं.
But once you achieve a basically decent human economic standard, more wealth does not create equivalent increases in happiness.
परंतु एकदा का तुम्ही एक मानवी चांगल्या प्रकारचं एक समाधानाच्या अवस्थेवर आर्थिक अर्थाने समाधानाच्या अवस्थेवर आला तर त्यानंतर मात्र तुम्ही अधिक समाधान निर्माण करू शकत नाही.
And in fact at a certain point the more wealthy people become the more likely they are to be unhappy.
आणि एका बिंदू नंतर तर जेवढे लोक अधिक श्रीमंत होतील तेवढी शक्यता जास्त असते की ते अधिक दुःखी होण्याची.
If anybody wants to follow this up, there's a very good Penguin book by Professor Layard called happiness.
जर कुणाला याच्याविषयी खरंच अभ्यास करायचा असेल तर पेगविनने प्रकाशित केलेलं फार सुंदर असं बुक आहे प्रोफेसर लेयार्ड,
रिचर्ड लेयार्ड,
रिचर्ड लेयार्डचं हॅपीनेस म्हणून किंवा सुख म्हणून ते तुम्ही वाचू शकता.
He's from the London School of Economics.
आणि तो व्यक्ती ते जे आहे ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून आलेले आहे.
आफ्टर यू हॅव अचीव्ह बेसिक वेलबीइंग व्हॉट मेक्स यू हॅपी ब्रॉडली यू कुड से मेंटल क्वालिटीज.
खरं तर एकदा का एक मानवी सुविधा प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने कशाची गरज असते तर एका प्रकारे मानसिक सुखाची तुम्हाला गरज असते.
For instance, a big factor in happiness is whether you serve others.
आणि म्हणून आनंदामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय असते तर तुम्ही लोकांची सेवा करता का.
Whether you feel you're living for some bigger ideal.
एक प्रकारे तुम्ही खरंच मोठ्या आदर्शाला जगता का ह्याची ही गोष्ट त्याच्यामध्ये सामावलेली
असते. Whether you've got real decent human friendship.
खरंच एक चांगल्या प्रकारची मानवी मैत्री तुम्हाला आहे का.
So, well, this simply confirms what the Buddha said 2500 years ago.
अर्थात ह्या सगळ्या गोष्टीतून लक्षात येतं की बुद्धाने जे काही 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे ते सत्य आहे.
It's these mental values that create well-being.
खरं तर हे मानवी मानसिक जी मूल्य आहेत त्याच्यातूनच मानवी चांगलपणा निर्माण होतो, सुविधा निर्माण होतो.
बाबासाहेब said something very similar.
बाबासाहेबांनी हीच गोष्ट म्हणजे जणू काही सारखीच गोष्ट सांगितलेली आहे.
सर इज व्हेरी डिफिकल्ट टू बी हॅपी वेन यू आर पोअर.
बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही गरीब असता तेव्हा खरंच आनंदी राहणं कठीण आहे.
बट एस्केप फ्रॉम पॉवर्टी डज नॉट गॅरंटी हॅपीनेस.
परंतु गरिबीतून मुक्तता, गरिबीतून निघणं आनंदाची खात्री देऊ शकत नाही.
व्हॉट काउंट्स देन इज मेंटल डेव्हलपमेंट, कल्टिवेशन ऑफ द माइंड, ही सेड.
आणि त्यावेळेस कशाला मोजलं जातं तर खऱ्या अर्थाने मानसिक विकासाला मोजलं जातं,
कल्टिवेशन ऑफ द माइंड,
मनाच्या विकासाला मोजलं जातं.
सो इफ वी वॉन्ट टू डेव्हलप आवर सेल्व्स वी नीड टू वर्क विथ द फोर्सेस ऑफ कर्म.
आणि म्हणून जर स्वतःला आपल्याला विकसित करायचं असेल तर आपल्याला ह्या कर्माच्या शक्तीसोबत काम करावं लागेल.
इफ वी वॉन्ट टू चेंज सोसायटी we need to get other people to practice karma.
Jar aplyala samajik parivartan karaycha asel tar aplyala itar lokanna apan karmacha acharan karayala lavla paije.
This is what ethics is, this is what shila is.
Ani hi goshta shilacha sandarbha shil yacha sathi cha.
Shila in Buddhism is just a practical science.
Ek prakare shil bodh dharma madhe ek vyavaharik asa te vidnan ahe.
It's the way to act if you want to be happy.
Jar tumhala anandi rahaycha asel tar kasha prakare vagaycha tyacha to marg ahe.
And Baba Sahib said that Shila is the basis for a decent society.
Baba Sahibani sangitle ki ek changlya samajacha shil ha aadhar ahe.
And he identified Shila with Maitri.
Ani tyane shila cha sambandh maitri shi lavlela ahe.
So again it's karma that we need to be getting people to practice.
Ani mhanun lokanna apan karma je ahe tyacha acharan karayla lavla paije.
When we're approaching those who are poor, we need to be teaching them it's in their hands.
जेव्हा आपण गरीब लोकांकडे जाऊ तेव्हा त्यांना आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की ही गोष्ट त्यांच्या हातात आहे.
That's the work you're doing here, I believe.
आणि हेच काम जणू काही तुम्ही इथे करता आहात असं मला विश्वास
वाटतो. In your advocacy work, you're helping people to stand up for themselves.
अशा प्रकारे लोकांना सल्ला देण्याच्या तुमच्या कामामध्ये लोकांना तुम्ही या गोष्टीसाठी उभं करण्याचा प्रयत्न करता.
That's the first thing in karma is that you take responsibility for yourself.
कर्मामध्ये ही पहिली गोष्ट असते की तुम्ही स्वतःची जबाबदारी घेत असता.
सो वी वर्क विथ द फोर्सेस ऑफ कर्म टू चेंज आवरसेल्व्स, टू चेंज सोसायटी.
आणि म्हणून ह्या कर्माच्या शक्तीसोबत आपण यासाठी काम करतो कारण आपण स्वतःला परिवर्तित करू शकू आणि त्याचबरोबर समाजाला परिवर्तित करू शकू.
बट देयर इज अनदर फोर्स वर्किंग विथ इन रियालिटी.
परंतु आणखी एक शक्ती ह्या विश्वामध्ये सत्यतेमध्ये काम करत असते.
We need to be aware of this.
आणि आपल्याला त्याच्याबद्दल जागृत होणं गरजेचं आहे.
Karma only takes you so far.
कर्म केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच तुम्हाला घेऊन येतं.
Karma does not take you to Buddhahood.
केवळ कर्म तुम्हाला बुद्धत्वापर्यंत नेऊ शकत नाही.
It takes you towards Buddhahood.
कर्म तुम्हाला बुद्धत्वाच्या दिशेने घेऊन जातं.
With karma you are slowly changing your mind.
कर्माच्या माध्यमातून तुम्ही हळूवारपणे तुमच्या मनाचं परिवर्तन करत असता.
You're making your mind more and more positive, more and more skillful.
तुम्ही तुमच्या मनाला अधिकाधिक सकारात्मक बनवण्याचा, विधायक बनवण्याचा प्रयत्न करता.
You're developing greater and greater sensitivity and appreciation of others.
त्याचबरोबर इतरांबद्दलची संवेदनशीलता आणि इतरांची जी काही प्रशंसा आहे तुम्ही अधिक मोठ्या प्रमाणात विकसित करता.
यू आर आयडेंटिफाइंग युअरसेल्फ मोर अँड मोर क्लोजली विथ अदर्स.
आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःला इतरांशी अगदी संबंधित आहात, जुळवून घेतात असं पाहता.
यू आर सर्विंग अदर्स.
आणि त्याचबरोबर इतरांची तुम्ही सेवा करता.
बट दॅट्स नॉट इनफ.
परंतु एवढंच पुरेसं नाही.
बिकॉज देयर इज स्टिल ऑलवेज आय.
कारण हे करताना प्रत्येक वेळी तिथे मी असतो.
यू आर ऑलवेज सर्विंग इन द एंड रिलेटेड टू आय.
जे काही सेवा तुम्ही करत असता त्याच्यामध्ये शेवटी मी असतोच.
ऑल युअर वर्क फॉर अदर्स इन द एंड कम्स बॅक to me.
जे इतरांसाठीचं तुमचं काम आहे ते सरते शेवटी कुठे येऊन ठेवतं तर त्या मी कडे येऊन ठेवतं.
You know that thought that comes in your mind.
तुम्हाला माहिती आहे की तो विचार जो तुमच्या मनात येत असतो तो.
Look what I've done for them.
तुम्ही असा विचार करता की बघा त्यांच्यासाठी मी किती
केलं. I've done so much for them.
त्यांच्यासाठी मी खूप केलं.
And I didn't get one flower.
आणि त्यांनी मला एक फुल सुद्धा नाही दिलं.
I didn't get my name mentioned in the program.
आणि माझं कार्यक्रमात नाव सुद्धा नाही घेतलं.
You know that feeling, we all know.
अर्थात ह्या भावना तुम्हाला माहिती आहेत, आपल्या सगळ्यांनाच ह्या भावना येतात.
Let's be honest, huh?
आता आपण प्रामाणिक राहूया या बाबतीत.
It's a very good practice to leave people's names out of the thank you list at the end and see how they feel.
तर हा फार चांगला सराव होऊ शकतो की आभाराच्या यादीमधून एखाद्या माणसाचं नाव गाळायचं आणि त्याच्यानंतर त्याला काय वाटतं हे बघायचं.
You then see, were you there to help others or for the sake of a flower?
आणि मग तिथे लक्षात येईल की खरंच तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी होता की फुलासाठी होता.
You look at the plaque on the wall and you think, it's my name there.
आणि तिथे एक प्रकारे ती सूची बघता तिथे आणि बघता की तुमचं नाव आहे का तिथे.
I noticed my name was outside there.
आणि एक प्रकारे जी पाटी खाली लावलेली आहे मी स्वतः बघितलं की माझं नाव तिथे आहे.
Maybe I wouldn't have come if it wasn't.
जर माझं नाव नसतं तर कदाचित मी आलो पण नसतो.
In the end it comes back to me.
तर शेवटी काय येतं की ही गोष्ट माझ्याकडे येते, मी कडे येते.
But if there's me there, well, we can always slip back.
जर जोपर्यंत हा मी तिथे असेल तोपर्यंत आपली उतरण घसरण होऊ शकते.
वी आर ऑलवेज ड्रॅग्ड बॅक इनटू सेल्फिशनेस.
आपण पुन्हा आपल्या स्वार्थामध्ये येऊन पडू शकतो.
रेफॉर्मेशन ऑफ द माइंड needs to lead us to the point at which we leave selfishness behind altogether.
खरं तर आपल्या मनाचं परिवर्तन ह्या बिंदूपर्यंत आलं पाहिजे जिथे आपण हा स्वार्थ मागे ठेवू शकलो पाहिजे.
Well, we've got of course the great example of Dr. Babasaheb Ambedkar.
निश्चितच याच्यासाठी बाबासाहेबांचं फार महान उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे.
Think the way he just lived his whole life for other people.
ज्या पद्धतीने इतर लोकांसाठी ते आपलं संपूर्ण जीवन त्यांनी व्यतीत केलं त्याच्याकडे बघा.
He wore himself out for other people.
एक प्रकारे त्यांनी इतर लोकांसाठी स्वतःला खंगवलं होतं.
Yeah, he very strong man, very very determined.
फार मजबूत असे ते व्यक्ती होते, अगदी निर्धार असणारे ते व्यक्ती होते.
But you feel all the time he's serving others.
जणू काही तुम्हाला प्रत्येक वेळी वाटतं की ते इतरांसाठीच जगताय, इतरांसाठी मदत करत आहे.
Serving on the biggest scale, the international or the national scale. Yeah.
अगदी राष्ट्रीय पातळीवर सगळ्यांना ते सेवा करत आहे.
Serving even on a very simple level.
अगदी अगदी सर्वसाधारण पद्धतीने लोकांना मदत करत आहे.
There's a wonderful stories about him just helping simple people who needed medicine or something like that.
अगदी साध्या लोकांना अगदी औषधासारखी गोष्ट पुरवण्यासारख्या कितीतरी कथा त्यांच्या वतीत आपल्याला पाहायला मिळतात.
You feel Babasaheb didn't live for self.
असं लक्षात येतं की बाबासाहेब स्वतःसाठी जगले नाही.
And that well, takes us beyond karma.
आणि हीच गोष्ट खरं तर आपल्याला कर्माच्या पलीकडे घेऊन जाते.
So the Buddha taught that karma takes you to the point at which you can get rid of self.
बुद्ध असं म्हणतात की कर्म खरं तर त्या बिंदूपर्यंत तुम्हाला आणू शकतं ज्या बिंदूवर तुम्ही जो स्वार्थ आहे, मी आहे, त्याला त्याच्यावर काम करू शकता.
And then another set of processes take over.
आणि असं झाल्यानंतर तिथून पुढे वेगळ्या प्रकारची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते.
यू आर डुईंग थिंग्स बट यू आर नॉट डुईंग देम फॉर मी.
तिथे तुम्ही गोष्टी करत असता परंतु ती स्वतःसाठी तुम्ही करत नाही.
यू कुड से यू आर डुईंग देम बिकॉज दे नीड टू बी डन.
तुम्ही यासाठी करता कारण त्या गोष्टी होणं घडणं आवश्यक आहे.
यू आर डुईंग देम बिकॉज यू सी द नीड.
तुम्ही त्या गोष्टी यासाठी करता कारण तुम्हाला त्या गोष्टी होण्याची गरज पाहायला मिळते.
यू जस्ट सी द नीड, यू ऍक्ट.
तुम्ही गरज बघता आणि तुम्ही कृती करता.
दिस इज व्हॉट द बुद्ध डिड.
आणि हीच गोष्ट बुद्धाने केली.
2500 इयर्स अगो After his enlightenment, he could have gone off into the jungle and Aram Singh.
तर 2500 वर्षापूर्वी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर ते आरामशीर जंगलात जाऊ शकले असते आणि आरामशीर राहू शकले.
He would have been perfectly happy just sitting in the jungle by himself.
आणि स्वतः जंगलामध्ये राहून स्वतः ते फार आनंदी राहू शकले असते.
But no, he saw that we were still in suffering.
त्यांनी पाहिलं की आपण अजूनही दुःखात आहोत.
He saw us.
त्यांनी आपल्याला पाहिलं.
I always feel this that the Buddha 2500 years ago saw me.
मला नेहमीच असं वाटतं की 2500 वर्षांपूर्वी बुद्धाने मला बघितलं.
He saw that somebody like me needed the Dhamma.
त्यांनी पाहिलं की माझ्यासारख्या माणसांना धम्माची आवश्यकता आहे.
And somebody like you.
तुमच्यासारख्या लोकांना पण धम्माची गरज आहे.
And so he lived his life.
आणि त्यासाठीच त्यांनी त्यांचं जीवन जगलं.
Very vigorous life.
अगदी फार वीर्यवान जीवन ते जगले.
Quite a life of quite a bit of strain.
अगदी फार मोठी शक्ती ज्याच्यामध्ये लागेल अशा प्रकारचं जीवन ते जगले.
Tirelessly working to change the world.
अगदी अव्याहतपणे संपूर्ण जगाला परिवर्तन करण्याचं काम ते करत राहिले.
Tirelessly working to change society.
समाजाला अव्याहतपणे परिवर्तित करण्याचं काम ते करत राहिले.
So what happens when you break free from self that unfolds within you? A succession of selfless states.
आणि जेव्हा अशा प्रकारच्या मीला तुम्ही भेटता तेव्हा तुमच्यामध्ये स्वार्थरहित जी अवस्था आहे तिचा विकास होत असतो, ती निर्माण होत असते.
It's very difficult for us to understand.
ही गोष्ट समजून घेणं आपल्यासाठी फार कठीण आहे.
As I say, even the good things we do, like giving a talk at Manuski.
जरी आपण खूप चांगल्या गोष्टी करत असलो तरी देखील जसं मी म्हणालो त्या पद्धतीने
गिव्हिंग द धम्मा इज ऑलवेज अ गुड थिंग टू डू.
अर्थात धम्म लोकांना देणं नेहमीच चांगली गोष्ट असते.
बट समवेअर इन देअर सुबुती इज इंटरेस्टेड.
पण कुठेतरी असं करताना सुबुतीची काहीतरी रुची असते.
मे बी प्रियदाशी विल गिव्ह मी अ व्हेरी व्हेरी गुड प्राइज एट द एंड.
आणि कदाचित प्रवचन देताना मी असा विचार करेल की प्रियदर्शी नंतर जेव्हा आभार मानतील तेव्हा खूप चांगली प्रशंसा करतील.
Maybe people will come to me and say, "Oh, Subhuti, that was wonderful."
आणि कदाचित लोक नंतर माझ्याकडे येतील म्हणतील सुबुती किती अद्भुत होतं.
Maybe a little bit of that is there.
कदाचित आता पण थोडंसं तसं काहीतरी असेल.
If we're really honest, usually even some little bit of that is there.
खरंच आपण जर प्रामाणिक असू तर अशी गोष्ट थोडी का होईना आतमध्ये आपल्या असते.
I feel I've undress myself a little bit.
तर मला असं वाटतं की आता कुठेतरी मी स्वतःला थोडंसं उघडं केलं.
But I know you're the same as me in the end.
आणि अंतिमतः तुम्ही माझ्यासारखेच आहात.
But so we always see things like that. We'll get some benefit for me.
अर्थात आपण नेहमीच अशा प्रकारे बघत असतो की यातून मला स्वतःला काहीतरी फायदा होईल.
But once we go beyond karma, a succession of states emerge in which that's not there.
आणि जेव्हा आपण कर्माच्या पलीकडे जातो तेव्हा अशा प्रकारच्या विकसनशील अवस्था निर्माण होतात ज्याच्यामध्ये ही गोष्ट मीची गोष्ट असत नाही.
You're completely at peace.
तुम्ही पूर्णपणे शांतीच्या अवस्थेत असता.
Nothing can disturb you.
तिथे तुम्हाला कुठलीही गोष्ट विचलित करू शकत नाही.
You see everything absolutely clearly.
तिथे तुम्ही अगदी पूर्णपणे प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे पाहता.
You feel totally poised, balanced.
तुम्ही एक प्रकारे स्वतःला अगदी संतुलित पाहता.
Completely fearless.
Agdi nirbhay pahata.
And very clear.
Ani agdi spasht pahata.
And you just act.
Ani tithe keval tumhi kruti karat asta.
Whatever the need is, you fulfill it.
Ji kai garaj asel tila tumhi purna karta.
And this succession of mental states naturally arises.
आणि अशा प्रकारची उत्तरोत्तर विकसित होत जाणारी जी मानसिक अवस्था आहे ती स्वाभाविकपणे विकसित होते.
दीज आर द प्रोसेसेस दॅट लीड टू द बुद्ध.
आणि ही ती प्रक्रिया आहे किंवा ह्या त्या प्रक्रिया आहेत ज्या तुम्हाला बुद्धत्वाकडे घेऊन जातात.
दीज प्रोसेसेस आर इन रियालिटी.
ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या ह्या वास्तवतेमध्ये आहेत, सत्यतेमध्ये आहेत.
जस्ट एज ग्रॅव्हिटी इज विथ इन रियालिटी.
जसे गुरुत्वाकर्षण ह्या वास्तवतेमध्ये आहे अगदी तसंच.
दीज प्रोसेसेस दॅट लीड टू Buddhahood are in reality.
आणि बुद्धत्वाकडे घेऊन जाणाऱ्या ह्या प्रक्रिया सुद्धा ह्या वास्तवतेचा एक भाग आहे.
And we become then the best social worker.
आणि त्यानंतरच आपण खूप चांगले सामाजिक कार्यकर्ते बनतो.
Because we're getting right to the heart of the problem.
कारण इथे आपण समस्याच्या अगदी हृदयातच हात घातलेला असतो.
We're able to reform the mind of the world at its roots.
आणि जगाचं जे मन आहे अगदी त्याच्या मुळापासूनच आपण त्याला बदलवलेलं असतं.
So this is the ultimate basis of Buddhism and social change.
आणि खरं तर बौद्ध धर्म आणि सामाजिक परिवर्तनाचं अल्टिमेट
बेसिस
अगदी हा मूलाधार आहे.
इट्स इन द सेल्फलेस स्टेट ऑफ बुद्धहुड.
खरं तर असं पण म्हणू शकता की बुद्धत्वाची ही स्वार्थरहित अवस्था आहे.
इट्स इन द सेल्फलेस माइंड ऑफ द बोधिसत्वा.
असं पण म्हणू शकतो की हे बोधिसत्वाचं स्वार्थरहित मन आहे.
द बोधिसत्वा एक्सपिरियन्स इज नथिंग बट स्पॉन्टेनियस कंपॅशनेट ऍक्टिव्हिटी.
बोधिसत्व कशाचा अनुभव घेत असतो तर एक सहजच येणारी स्पॉन्टेनियस
कंपॅशनेट ऍक्टिव्हिटी.
करुणेची जी कृती आहे त्याचा तो अनुभव स्वाभाविकपणे घेत असतो.
दिस इज द अल्टिमेट सोशल वर्क.
आणि यालाच आपण खऱ्या अर्थाचं सामाजिक काम म्हणू शकतो.
That's I hope what we're teaching in Manuski.
आणि अशी आशा आहे की हीच गोष्ट तुम्ही मानुस्की मध्ये शिकवत असाल.
We're teaching people to be bodhisattvas.
तुम्ही लोकांना बोधिसत्व बनवण्याचं शिकवत असाल.
We're teaching them to go beyond self.
तुम्ही आपण लोकांना आपल्या स्वतःच्या पलीकडे स्वार्थाच्या पलीकडे जायचं शिकवतो.
And we get beyond self first of all by working with karma.
आणि पहिल्यांदा आपण स्वतःच्या पलीकडे जाण्याचं काम जे आहे ते कर्मावर काम करून सुरुवात करतो.
We work with our own mental states so that they become selfless.
आपण स्वतःच्या मानसिक अवस्थेवर काम करतो जेणेकरून त्या ज्या आहेत त्या स्वार्थरहित बनतील.
And we're encouraging others to transform themselves in this way.
आणि त्याचबरोबर आपण इतरांना सुद्धा प्रेरित करतो की याच पद्धतीने त्यांनी स्वतःमध्ये विकास करावा.
Whether it's directly teaching meditation and the Dhamma, you could say.
हे तुम्ही अगदी प्रत्यक्ष ध्यान साधना शिकवण्याच्या माध्यमातून किंवा धम्म शिकवण्याच्या माध्यमातून करू शकता.
Whether it's standing up against atrocities.
किंवा मग जे काही जातीवादी अडचणी निर्माण होत असतात त्याच्या विरोधात थांबण्याच्या माध्यमातून तुम्ही करत असाल.
We're trying to get people to think about and practice karma.
या कुठल्याही माध्यमातून करा तुम्ही लोकांना धर्माच्या बद्दल विचार करायला लावता आणि धर्माचं आचरण करण्याबद्दल विचार करायला लावता.
We're trying to get them to know about karma and to act in accordance with it.
आपण प्रयत्न करतो की त्यांना कर्माबद्दल माहिती व्हावं आणि त्याच्यानुसार त्यांनी वागावं.
And this is the real basis of social change.
आणि खरं तर हाच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाचा आधार आहे.
Social change will take place when enough people practice karma, skillful karma.
खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा पुरेसे लोक हे जे कुशल कर्म आहे त्याचं पुरेसं आचरण करते.
When enough people act in accordance with Shila, in other words.
दुसऱ्या अर्थाने असं म्हणू शकतो की जेव्हा पुरेसे लोक शिलानुसार आचरण करतील तेव्हा हा सामाजिक परिवर्तन घडू शकतं.
Then gradually liberty, equality and fraternity will naturally arise.
आणि निश्चितच हळुवारपणे मग स्वाभाविकपणे समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व त्याच्यातून निर्माण होईल.
What's to stop it in India?
Sorry?
What is to stop it in India?
भारतामध्ये त्या गोष्टीला काय थांबवत आहे?
You have a constitution that's based on liberty, equality and fraternity.
खरं तर तुमच्याकडे अशी घटना आहे जी ह्या समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित आहे.
All we need is citizens who are based on liberty, equality and fraternity.
तर आपल्याला काय पाहिजे तर असे नागरिक पाहिजेत की जे स्वतः समता स्वातंत्र्यावर आणि बंधुत्वावर आधारित असतील.
And that means practicing Shila, practicing skillful karma, practicing maitri.
त्याचा अर्थ मग शिलाचं आचरण करणं आहे, कुशल कर्मांचं आचरण करणं आहे, मैत्रीचं आचरण करणं आहे.
But we need bodhisattvas.
परंतु आपल्याला बोधिसत्वांची गरज आहे.
Needs quite a few bodhisattvas to create this change.
निश्चितच खूप साऱ्या बोधिसत्वांची आपल्याला गरज आहे ज्याच्यामुळे हे परिवर्तन शक्य होईल.
बाबासाहेब said mere social work is not enough.
केवळ सामाजिक कार्य पुरेसं नाही हे बाबासाहेबांनी सांगितलं.
जस्ट डीलिंग विथ द सोशल प्रॉब्लेम्स वोंट इन द एंड चेंज देम.
खरं तर केवळ सामाजिक समस्यांना सोडवणं खरं तर खऱ्या अर्थाचं परिवर्तन आणू शकत नाही.
यू नीड टू चेंज युअरसेल्फ.
तुम्हाला स्वतःला बदलवलं पाहिजे.
यू नीड टू हेल्प अदर्स टू चेंज देमसेल्फ्स.
तुम्ही इतरांना त्यांना स्वतःला बदलवण्यासाठी मदत केली पाहिजे.
वी नीड टू हॅव बोधिसत्वस हू आर सेल्फलेस.
असे बोधिसत्व आपल्याला पाहिजेत की जे स्वार्थरहित आहेत, स्वरहित आहेत.
देन दे कॅन सपोर्ट अदर्स.
जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील.
सो दिस इज माय perspective on Buddhism and social change.
तर हा माझा बौद्ध धर्म आणि सामाजिक परिवर्तनावरचा दृष्टिकोन आहे.
And I believe this is the basis for the Manuski Institute.
आणि मला अशी आशा पण आहे की या मानुस्की संस्थेचा सुद्धा हाच एक आधार असेल.
That's why you do the excellent social activism that you do.
आणि त्याचमुळे जी सामाजिक क्रियाशीलता तुम्ही करू शकत आहात कदाचित त्याचमुळे करत आहात.
And why that social activism is so strongly linked to the practice of the Dhamma.
आणि याच कारणास्तव तो सामाजिक जी क्रियाशीलता आहे ती धम्माच्या आचरणाशी जुळलेली आहे.
वन विदाउट द अदर इज लाइक ट्राइंग टू वॉक विथ वन लेग.
तर कुठलीही ह्या दोन्ही गोष्टी एकीशिवाय एका पायानं चालण्यासारखी ठरेल.
इट्स लाइक ट्राइंग टू फ्लाय विथ वन विंग.
किंवा एकाच पंखानं उडण्याचा प्रयत्न करण्यासारखी ठरेल.
वी मस्ट बी ट्रान्सफॉर्मिंग आवरसेल्व्स so that we can transform society.
आपण स्वतःला यासाठी परिवर्तित केलं पाहिजे जेणेकरून आपण समाजाला परिवर्तित करू शकू.
And well, I personally believe very strongly that it is possible.
आणि मला स्वतःला यावर फार मजबूत असा विश्वास आहे की ही गोष्ट शक्य आहे, संभव आहे.
I've seen the tremendous change in my own life.
मी स्वतः माझ्या जीवनामध्ये खूप सारं परिवर्तन बघितलेलं आहे.
There's a lot further to go, brothers and sisters.
निश्चितच बंधू आणि भगिनींनो आणखीन खूप परिवर्तन होण्याची गरज आहे.
And I've seen a great change in the lives of my friends.
आणि त्याचबरोबर माझ्या मित्रांच्या जीवनामध्ये सुद्धा फार परिवर्तन मी पाहिलेलं आहे.
And I've seen the massive change in society, in especially in Maharashtra.
विशेषतः महाराष्ट्रीयन समाजामध्ये खरंच मी खूप परिवर्तन बघितलेलं आहे.
I've seen the massive change, the change that's beginning to take place in Hungary.
त्याचबरोबर हंगेरीमध्ये जे परिवर्तन होत आहे, सुरुवात झालेलं आहे, त्याला सुद्धा मी बघितलेलं आहे.
So I appeal to you, brothers and sisters, to have confidence in karma.
आणि म्हणून मी बंधू आणि भगिनींनो तुम्हा सगळ्यांना एक आव्हान करतो की कर्मामध्ये तुम्ही विश्वास ठेवा.
Don't have confidence in some God, whether in mantralaya or in heaven.
आणि म्हणून मंत्रालयातला देव असो नाहीतर स्वर्गातला देव असो त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका.
Don't believe in luck or chance.
किंवा तुमच्या भाग्यावर किंवा केवळ संधीवर तुम्ही विश्वास ठेवू नका.
Believe in your own karma.
तुमच्या कर्मावर स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा.
And ultimately have faith in the Dhamma.
आणि अंतिमतः धम्मावर तुमचा विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा.
And that will carry you beyond self towards the Buddha.
आणि निश्चितच ती गोष्ट तुम्हाला स्वच्छ पलीकडे घेऊन जाईल आणि बुद्धत्वाकडे घेऊन जाईल, बुद्धाकडे घेऊन जाईल.
नमो बुद्धाय, जय भीम.